95 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा है तुमच्या सोबत एंड टाइम हो गया है थॉट ऑफ द डे का. चुकाय आयुष्यात होता तर चुकतो तो माणूस. पण एक फार सुंदर विचार सोशल नेटवर्किंग साईटवर एका वाचायला मिळाला की माणसाला चुकण्याचं इतकं जास्त दुःख वाटत नाही जितकं दुःख आपल्या चुका आठवून आठवून होत असतं. डेफिनेटली चुका आठवल्या की पश्चाताप, मी असं का केलं, त्यावेळेला मी असं नव्हतं वागायला पाहिजे वगैरे वगैरे वेगवेगळे विचार मनामध्ये येतात. पण फक्त हे विचार करून उपयोग नाही आहे तर आपण आपली चूक कशी दुरुस्त करू शकतो याचाही विचार करायला पाहिजे. आणि जगामधली जी चूक आपण केली आहे ती आपणच दुरुस्त करू शकतो आणि आपण दुरुस्त करू शकतो आपणच दुरुस्त करू शकतो आणि आपण दुरुस्त करू शकतो. या दोन महत्वाच्या वाक्यांवर जर फोकस ठेवला आणि समजून घेतलं जिंदगी लवली हो जाती है. लवली हो गई यार फ्रॉम हॅपी न्यू इयर. गाणं प्ले करतो, एन्जॉय, बजाते राहू.